सो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आज एक फेमस टीव्ही सिरियल ऍक्ट्रेस आपल्या बरोबर गप्पा मारायला येणार आहे, आणि जसं त्यांचं शूटिंग कंटिन्यू सुरू असतं त्यांना घरच्यांसाठी कधी वेळ मिळत नाही, पण आता तो वेळ मिळतोय, तर ते काय करतायत या वेळेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सो आता माझ्या बरोबर आहे मिसेस मुख्यमंत्री या मराठी सिरियल मधली सुमी म्हणजेच अमृता. हॅलो अमृता.
हॅलो.
सो अमृता, आता ऍक्टर्सच्या लाईफ मध्ये कंटिन्यू कामच असतं, बिझी लाईफ असते, बट आता सध्या लॉकडाऊन मुळे शूट्स बंद आहेत, तर मग तुम्हाला तो निवांत वेळ मिळतोय, तर मग कसं वाटतंय, काय सांगशील?
काय सांगू, कारण आता मला माझ्या मते हा 21 दिवसांचं लॉकडाऊन आता परवा सांगितलंय, पण त्याच्या आधी आमचं असं होतं की ठीक आहे 1 एप्रिल पर्यंत आपण घरी असतो, पण शूट कम्प्लीट करून आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा असं वाटलं नव्हतं की एवढे दिवस आपल्याला घरी थांबावं लागेल, कारण आम्हा सगळ्यांना 14 तास 15 तास काम करायची सवय आहे, आणि आता घरी राहिल्यामुळे असं वाटतं की काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी म्हणजे जमतच नाहीये, कारण घरी बसणं हे इतक्या गेल्या काही महिन्यात घरी बसण्याचा योग हा आलाच नाहीये कधी, त्यामुळे हे अचानक आम्हाला आल्यामुळे समजत नाहीये की करायचं तरी काय करायचं, त्यामुळे खूप अवघड प्रश्न पडलाय, पण होप सो कोरोना हा लवकरात लवकर निघून जाईल.
अमृता बरोबर आपल्या गप्पा अशाच कंटिन्यू राहणार आहेत. 93.5 रेड FM बजाते रहो.